सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा इथे हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी ओनली ऑन सुपरहिट 93.5 रेड एफएम. आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमध्ये शनाया 2.0 रोल प्ले केला होता ईशा केसकरने, आणि आता तिने मालिका सोडलेली आहे. सो तिच्या बरोबरच आज आपण गप्पा मारतोय. आणि ईशा, मला हे विचारायचंय की मग मालिकेच्या प्रोडक्शन टीमचा कसा म्हणजे सपोर्ट मिळाला तुला, यावर त्यांचा काय निर्णय होता, कशी रिएक्शन मिळाली?
त्यांनीही काय काळजी बाळगण्यासाठी इव्हेंच्युअली आम्ही या निर्णयावर पोहोचलो की आता तुला आणि तुझ्या शरीराला आरामाची गरज आहे. आणि मी हा निर्णय घेतला की मला आता माझ्या हेल्थला प्रायोरिटी द्यावीशी वाटते किंवा द्यावी लागेल, तर आपण काही करू शकतो का? तर ते म्हणाले अर्थात आमच्याकडनं तुला सपोर्ट आहेच आहे, आणि नाही म्हणलं तरी असं काही हार्ड अँड फास्ट नाही, आपण शो मस्ट गो ऑन. आणि वी ऑल अग्रीड टू इट की शो शुड गो ऑन, आणि त्याला काही इट्स फॉर दी ऑडियन्स. पण आता सगळ्यांना स्वतःची पण काळजी करावी लागते ना. फक्त माझी काळजी घे किंवा कोणीतरी आजारी आहे किंवा वयस्क आहे तर त्याचीच काळजी घे असं नाही होऊन चालत आहे. एव्हरीबडी हॅज टू टेक केअर ऑफ देमसेल्फ. सो त्यामुळे हा निर्णय घेतला की आय विल नॉट कंटिन्यू अँड समवन एल्स विल रिप्लेस मी. असा तो सगळा एक छोटा आमच्या आयुष्यात एक ड्रामा घडला.
सो आता नवीन शनाया कोण येणार तिच्या जागेवर हे तर आपल्याला कळेलच लवकर, बट अभी वक्त हो रहा है हमारे सुपरहिट गानों के आने का. एन्जॉय कीजिए और सुनते रहिए 93.5 रेड एफएम. बजाते रहो.